विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. देशाच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाभ्यास शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. स्वामी कुवलयानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातल्या कैवल्यधाम योग संस्थेत आज झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. योगाच्या माध्यमातून जागतिक योग आणि आरोग्य अर्थव्यवस्था उभारण्याची भारताला मोठी संधी आहे. योग पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन, डिजिटल व्यासपीठं, उपकरणं, वस्त्र आणि विविध सेवांच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप, महिला उद्योजक, कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात. योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047च्या उद्दिष्टांना चालना देता येईल असं राज्यपालांनी नमूद केलं. बालकांच्या सर्वांगीण विकासाची कार्ययोजना तयार करण्यासाठी पुण्यात यशदा इथं बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचं उद्घाटन आज राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार अग्रवाल यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव डॉ श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसंच तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकासाकडे केवळ एका विभागाचा विषय म्हणून न पाहता विविध विभागांनी एकत्रितपणे विचार करून कृती करण्याची आवश्यकता आहे असं या कार्यशाळेची भूमिका स्पष्ट करताना डॉ श्रीकर परदेशी म्हणाले. पुणे महापालिका हद्दीतल्या शेत जमिनींच्या बांधकामासाठी स्वतंत्र बिनशेती म्हणजेच एनए परवानगी घेण्याची प्रक्रिया आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अधिनियम 2025ची अंमलबजावणी महापालिकेनं सुरू केली असून आता बांधकाम विकास प्रस्ताव मंजूर करतानाच एकरकमी अकृषक रुपांतरण अधिमूल्य आकारलं जाणार आहे. पुण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 35 रुग्ण होते. ऑगस्टमध्ये ही संख्या 225वर गेल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य सर्वेक्षण विभागानं दिली आहे. सध्याचा विषाणू सौम्य स्वरूपाचा असला तरी ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे असं आयसीएमआरनं सांगितलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदी घातली आहे. ध्वनी पातळीच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केलं. दरम्यान पुण्यात गणेशोत्सव डीजेमुक्त करावा या मागणीसाठी आज नागरिकांनी गुडलक चौकात आंदोलन केलं. गणेश मंडपांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबतही यावेळी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात झालेल्या कुमार गटासाठीच्या महापौर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत देव रुपारेलिया यानं मुलांच्या तर इशिता नेगी हिनं मुलींच्या गटात एकेरीचं विजेतेपद मिळवलं. मुलांच्या दुहेरीत पवन सुरेश आणि पुनीत सुरेश या जोडीनं विजेतेपद पटकावलं. मुलींच्या दुहेरीत दिया भीमय्या आणि कीर्ती मंचला यांना रौप्य पदक मिळालं. मिश्र दुहेरीतही पुनीत सुरेश आणि दीपकराज आदिती यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पुणे आणि परिसरात आज कमाल 29 तर किमान 22 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच काही भागात पावसाच्या अगदी हलक्या सरी पडल्या. उद्याही हवामान साधारण असंच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.